आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगाव वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.